ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ವಿಜಿ ಡೆಲ್ಲಿ ಶುಗರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಪ್ಡೇಟ್. ಶುಕ್ರವಾರ 15 ನವೆಂಬರ್ 2019. ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ಮಾರ್ಕೆಟ್. आज देशभरात साखरेची मागणी कमी राहिली. दिवाळी सणाच्या आधीपासून बाजारपेठेत शांतता सुरू झाली, ज्यामुळे साठलेल्या साखर साठ्याच्या ढिगामुळे मिलर्स चिंतेत आहेत. जो साठा अजूनपर्यंत स्थिर आहे. महाराष्ट्रात एसटी साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला. दक्षिण कर्नाटक एसटी साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये होता, तर M30चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला. कोलकाता एसटी साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3560 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3325 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट 2018-19 हंगामामधील 150 पेक्षा कमी इक्युम्स असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. एक्सपॅक्ट्रीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2050 ते 2700 रुपये प्रति मॅट्रिक टन राहिली. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $331.40 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.277 सेंट्स होते. भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $330 ते $332 राहिला. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.790 झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.1958 झाला. क्रूड फ्युचर्स 4150 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $5.650 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 7.01 अंकांनी वर येऊन 4035.69 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 2.35 अंकांनी वर येऊन 1189.45 वर बंद झाला.